आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेत आणि विधिमंडळात सर्व पक्षीयांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना महाराष्ट्राच्या योगदानाची प्रशंसा. 18 वर्षावरच्या व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू करणार असल्याची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि थकीत वीज बिल माफी देण्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी. आणि विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान. संसदेत आणि विधिमंडळात सर्व पक्षीयांमध्ये संवादाची गरज आहे. सर्वांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संवाद ठेवावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते आज मुंबईत विधानभवनात राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना संबोधित करत होते. सर्वांनी आत्मपरीक्षण करावं. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तरच जनतेच्या समस्या सोडवू शकतात. त्यामुळे लोकांच्या भल्यासाठी काम करा असं आवाहन त्यांनी केलं. संसद आणि विधिमंडळ ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. गदारोळ घालण्याच्या प्रयत्नांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका. शिस्तीचं पालन करणाऱ्यांना अधिकाधिक संधी द्या असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. लोकशाहीत संवादाला महत्व आहे पण आजकाल समोरच्या पक्षाची बाजू ऐकून न घेण्याची नवीन पद्धत रुजू झाली आहे. लोकशाहीत याला अजिबात स्थान नाही. विरोधात असलं तरी समोरची बाजू समजून घेण्याचं आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केलं. लोकशाहीच्या या तिन्ही स्तंभांचे अधिकार आणि कर्तव्य योग्यरित्या वाटून दिले गेलेले आहेत. या तिन्ही स्तंभांना स्वतःच्या जबाबदारीचं पालन योग्यरितीनं करण्याचं आवाहन त्यांनी केलं. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी परस्परांमध्ये संवाद ठेवावा आणि समन्वयानं काम करावं असं आवाहन उपराष्ट्रपती धनखड यांनी केलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यपद्धतीचा दाखला उपस्थितांना दिला. महाराष्ट्र हे देशाचं पॉवरहाऊस असून देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी भक्कम योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. महिला युवा पर्यावरण बदल यासह जनतेच्या विविध प्रश्नांना कामकाजात प्राधान्य देण्याचं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी बोलताना केलं. तर भारतीय लोकशाही बळकट करण्याची भूमिका उपराष्ट्रपतींनी नेहमीच घेतली आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकशाहीला बळकट आणि लोकशाहीच्या तत्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी उपराष्ट्रपतींची उपस्थिती महत्वाची असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. उपराष्ट्रपतींनी केलेलं मार्गदर्शन हे भविष्यात कामकाज करायला उपयुक्त ठरेल असं उपसभापती नीलम गोरे समारोप करताना म्हणाल्या. 2025 सालापर्यंत क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून 18 वर्षांवरच्या सर्व व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राज्यात राबवण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या रोगाच्या उच्चाटनासाठी काय काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात येईल असंही मंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचं थकीत वीजबिल माफ करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी आज विधानसभेत केली. यावर संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही त्यामुळे मुस्लिमांमधल्या मागास जातींना आरक्षण दिली असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर धनगरांना अनुसूचित जातींमध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. राज्यात अंगणवाडी उभारणी दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं येत्या 19 जुलैपासून साताऱ्यातल्या सरकारी संग्रहालयात ठेवली जातील. यावेळी शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शनही भरवलं जाणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली. ऑटोरिक्षा टेम्पो आदी वाहनांच्या परवाना नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क म्हणून दंड आकारण्यात येत होता त्याला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात दिली. मुंबईच्या परळ भागातल्या बीआयटी चाळीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका अतिशय सकारात्मक आहे अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. याबाबतची समिती नेमून तिचा अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असं ते म्हणाले. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मे महिन्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या तपासात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय तत्परतेनं काम केलं आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंबईतल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस तालिका सभापतींना सादर केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. विधानसभेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. उद्या सकाळी 9 मतदानाची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे तर शिवसेनेकडून कृपाल तुमाणे आणि भावना गवळी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील हे रिंगणात आहेत. नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल आज सीबीआयनं सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती देण्याची सूचना 8 जुलै रोजी दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 18 जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेच्या पेपर सेटिंगची आणि पेपरफुटीची प्रक्रिया पूर्ण समजून घेण्याची गरज आहे. तसंच या परीक्षेच्या विश्वासार्हतेशी तडजोड झाली असल्याचं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं व्यक्त केलं आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या 3 टप्प्यातल्या जुळा बोगदा कामाचं भूमिपूजन 13 जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 12.20 किलोमीटर लांबीचा गोरेगाव मुलुंड जोडरस्ता हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा प्रकल्प आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या 5 जणांच्या शिष्टमंडळाची दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात झालेली 3री बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार आहे असं समन्वयक डॉ अजित नवले यांनी सांगितलं. राज्यभरातल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसंच दूध संघ, दूध कंपन्या आणि पशुखाद्य कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान 40 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत आणि दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला रास्त भाव आणि महसुलात हिस्सा देण्याचं धोरण लागू करावं या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं 28 जूनपासून आंदोलन सुरू केलं आहे. सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना शहीद झालेले कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या पथकानं शहीद कामेश कदम यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली तर तहसीलदारांनी राज्य शासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून या दरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. त्यापैकी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही विभागानं नमूद केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेत आणि विधिमंडळात सर्व पक्षीयांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना महाराष्ट्राच्या योगदानाची प्रशंसा. 18 वर्षांवरच्या व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू करणार असल्याची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि थकीत वीज बिल माफी देण्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी आणि विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.